नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की 3 वर्सांच्या अल्पावधीतूच सगळ्या राज्यांक वंदे भारत ट्रेन सेवेन व्यापला. आज लोकसभेत एका प्रस्नाच्या जापेत वैष्णव हांणी ही माहिती दिली की सध्या देशभरात 144 वंदे भारत ट्रेन कार्यरत आसात. वैष्णव हांणी म्हळें की सरकार मध्यमवर्गीय आनी कमी उत्पन्न गटाच्या कल्याणा खातीर वचनबद्ध आसा. फाटल्या कांय वर्सात सामान्य श्रेणीच्या डब्यांची संख्या वाढल्या अशें तांणी सांगले.
शताब्दी और राजधानी इंट्रोड्यूस हुई थी, जितने समय में देश के सारे राज्यों को कवर किया गया, अगर उस समय को कंपेयर करें, करीब करीब 2 दशक से अधिक समय लगा था. माननीय प्रधानमंत्री जी ने वंदे भारत जब इंट्रोड्यूस की, 3 साल के शॉर्ट टाइम फ्रेम में देश के सारे राज्यों को कवर किया. 144 सर्विसेज आज वंदे भारत की चल रही है और देश भर से इसका बहुत अच्छा फीडबैक आता है.
पद्म पुरस्कारां खातीर नामांकन आनी शिफारसींची निमणी तारीख 15 ऑगस्ट मेरेन वाडिल्या. पुरस्कारा खातीर नामांकनां फक्त राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलाचेर ऑनलायन मेळटली. प्रजासत्ताक दिसा निमतान 2026 जाहीर जावपी पद्म पुरस्कार 2026 खातीर नामांकनां ह्या वर्सा 15 मार्चासावन सुरू जाली. पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आनी पद्मश्री हे देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक आसात. हे पुरस्कार विशिष्ट कार्याची दखल घेवपाचो प्रयत्न करता आनी सगळ्या क्षेत्रांमदी आनी विशयांमदी खासा आनी अपवादात्मक कामगिरी आनी सेवे खातीर दितात. संचार साथी उपक्रमाच्या मदतीन 1,36,00,000 परस चड बनावट मोबायल कनेक्शन खंडीत केल्यात अशें आज लोकसभेत पुरवणी प्रस्नाक जाप दितना संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सांगले. ह्या पोर्टलाचेर 35,00,000 परस चड लोकांनी मोबायल चोरीच्यो कागाळी दाखल केल्यात. त्यापैकी 21,00,000 परस चड चोरीचे मोबायल सोदून काढले आनी 5,00,000 परस चड मोबायल फोन मालकांक परत केले अशी माहिती मंत्र्यांनी दिली. फाल्स मालमत्ता ऑनलायन पोस्ट करून पर्यटकांक कोट्यांनी रुपयांखातीर फटोवपाच्या संदर्भात मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी गृहमंत्री अमित शहा हांकां पत्र बरयले. ताका जाप दितना ह्या संबंधान सीबीआयचो आर्थिक गुन्ह्यांव फांटो म्हळ्यार ईओबी मुंबईन 28 तारखेक हो खटलो नोंद केला आनी सध्याक ह्या प्रकरणाचो खोलायेन तपास सुरू आसा अशी जाप कोंकणीतल्यान पत्रावरवी शहा हांणी दिली. आपणे दिल्ल्या निवेदनाचेर बेगोबेग कारवाय करून मुंबईतल्या ईओबी मार्फत गुन्ह्यांव दाखल केल्ल्या बद्दल तांकां मना काळजासान देव बरें करूं आनी म्हज्या पत्राची जाप कोंकणी भाषेत मेळप हो भोव खोशयेचो खीण. आमच्या कोंकणीची व्याप्ती वाडटा ही अभिमानाची गजाल अशी भावना मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आणि गृहमंत्री अमित शहा आणि पत्रात केल्या जापे विषयी उलटना व्यक्त केल्यो.
मैंने जो लेटर किया था हमारे पॉलिसीज के बेस्ट प्रैक्टिसेस जो हमने रिकमेंड किए थे फॉर द गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑन द होम मिनिस्टर के कहने पे लास्ट वेस्टर्न जूनियर काउंसिल मीटिंग में वेरियस प्रेजेंटेशन हमने होम मिनिस्टर को दिखाया था. उन्होंने वो चिट्ठी मुझे ज्यादा अच्छा लगा कि उन्होंने वो चिट्ठी कोंकणी में लिखी कि मैं सबसे पहले उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ क्योंकि उन्होंने सब कुछ हमारे रिकमेंडेशन वो कंसिडर्ड किए, वो कंसर्न ब्रांचेस को उन्होंने भेज दिए और फिर से गोवा वालों को बड़ी गर्व की बात है, गोवा के लोगों को अभिमान की बात है.
चोगुलेन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या शिपयार्डात 30 तारखेक आयोजित केल्या समारंभात भारतीय तटरक्षक दळ म्हणजे आयसीजीन गर्डर उभारणी करून आपल्या पहिल्या स्वदेशी एअर कुशन व्हेकल म्हणजे एसीव्हीच्या बांधणीच्या कामांक सुरुवात केली. विंगड विंगड दर्या सुरक्षेच्या कार्यवाहीत यशस्वी थारिले ग्रिफॉन हॉवरवर्क डिझायनाचेर आधारित आशिले हे हॉवरक्राफ्ट भारतीय कुशळटायेन तयार करतात. भारताची सागरी प्रतिसाद क्षमता बळकट करपाच्या दिशेन व्हड पावलं आशिली ही कार्यावळ भारतीय तटरक्षक दळाचे उपमहासंचालक महानिरीक्षक सुधीर साहनी हांच्या उपस्थितीत झाली. 127 वर्सांच्या दीर्घ काळ उपरांत भगवान गौतम बुद्धाचे पवित्र पिप्रहाव अवशेष भारतात परत येवपाक आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी येवकार दिवन भगवान बुद्धांच्या शिकवणी बद्दल भारताक आशिल्लो आदर आनी तांचो अध्यात्मीक आनी इतिहासीक दायज तिगोवन दवरपाची देशाची अखंड वचनबद्धताय अधोरेखित केली. फुटबॉलात 2026 एएफसी बायला आशियाई कपा खातीर भारताक गटकत जपान व्हिएतनाम आनी चायनीज तैपेई ह्या बलाढ्य प्रतिस्पर्धामदी स्थान दिलां. हो ड्रॉ काल ऑस्ट्रेलियातल्या सिडनी टाउन हॉलात जालो. आयसान सुरू जावन 3 ऑगस्ट मेरेन चलपी टेबल टेनिसात भारतातले अव्वल खेळगडे डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर ब्राझील 2025 भाग घेवपाक सज्ज आसात. भारतीय हवामान विभाग आयएमडीन आज पूर्व राजस्थान आनी पश्चिम मध्य प्रदेशात घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आनी उत्तराखंडात घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचो ऑरेंज अलर्टूय आयएमडीन जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.